नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात लवकरच शासकीय नोकरीत मेगा भरतीची मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा. गृह तसंच मराठी भाषा विभागासह 8 विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या कथित तांदूळ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. छत्रपती संभाजीनगर इथला श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार अंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना जाहीर. आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट. जायकवाडीत 57% वर पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. राज्यात लवकरच शासकीय नोकरीत मेगा भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलताना त्यांनी राज्य सरकारनं 70,000 जागांची भरती जाहीर केली होती. ही संख्या आता 1,00,000 पोहोचल्याची माहिती दिली. 150 दिवसांच्या कार्यकाळात जुन्या आकृतीबंधात सुधारणा करण्याचे निर्देश दिले असून ही प्रक्रिया पूर्ण झाली की भरती प्रक्रिया जलद पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदुनामावलीतील सर्व पदं भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जात प्रमाणपत्र वैधतेची पद्धत अधिक पारदर्शक आणि जलद करणार असल्याचंही ते म्हणाले. रिक्त झालेली अनुसूचित जमातींची पदभरती सुरू असून आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
जे एसटीचं पद आपण रिकामं केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही. पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉकचेन तयार करता येईल का अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करतात आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषय निकाली काढतो आहोत. पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीचा ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू.
या अधिवेशनात मांडलेल्या पुरवणी मागण्यांपैकी विविध विभागांच्या पुरवणी मागण्या काल झालेल्या चर्चेनंतर विधानसभेनं संमत केल्या. यात गृह विभागाच्या 421,72,00,000, कृषी विभागाच्या 132,33,00,000, पशुसंवर्धन विभागाच्या 15,20,00,000, दुग्ध व्यवसाय विभागाच्या 66,42,00,000, मत्स्य व्यवसाय विभागाच्या 15,41,00,000, उद्योग विभागाच्या 88,61,00,000, ऊर्जा विभागाच्या 47,68,00,000, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 2,73,00,000 तर मराठी भाषा विभागाच्या 45,74,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केल्या. तत्पूर्वी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी पुरवणी मागण्यांवर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. राज्यात सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतल्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्यान अध्यक्षांनी हे आदेश दिले. शासकीय रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाला एकूण अर्थसंकल्प तरतुदीच्या 30% औषध खरेदीचे अधिकार दिल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. औषधं तातडीनं उपलब्ध व्हावीत यासाठी अधिकार दिल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या विट्स हॉटेल निविदा प्रकरणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल लक्षवेधी सूचना मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्यामुळे या प्रकरणी दाखल लक्षवेधी सूचनेला अर्थ नसल्याचं सांगितलं. मात्र त्यावरही विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सदनाला ग्वाही दिली. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी शेतकरी कर्जमाफी तसंच शेतमालाला हमीभाव या मागणीकडे विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. दिल्लीकडे जाणाऱ्या महामार्गावर लातूर इथं ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी त्यांनी केली. विजेचे वाढीव दर, स्मार्ट मीटर, कामगारांचे प्रश्न तसंच शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दाही देशमुख यांनी सदनासमोर मांडला. ते म्हणाले,
लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला अध्यक्ष महोदय, आणि त्यांनी मोजणी होऊ दिली नाही. आणि त्याचं कारण काय अध्यक्ष महोदय, तर जे दर सरकार देतंय त्या शेतीच्या जमिनीचे ते दर अतिशय तुटपुंज आहे, ते शेतकऱ्याला मान्य नाही. बागायती कोरडवाहू जमीन ही सगळी जी सिंचनाखाली जमीन आहे ती जमीन त्यांची सगळी चाललेली आहे. काही शेतकरी तर भूमिहीन होत आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करून आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग विकसित करायचा आहे का, हा देखील प्रश्न आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे लासूर शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम प्रकरणी संबंधित शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाकडून राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. नागरिकांना सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं द्या. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचं उत्तर नक्की द्या प्रगतिशील महाराष्ट्रासाठी. नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन.
छत्रपती संभाजीनगर इथल्या संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीनं दिला जाणारा श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना जाहीर झाला आहे. 11,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून 3 ऑगस्टला हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अंबाजोगाईत अनुराग पुस्तकालय चालवणारे जोंधळे यांनी गेल्या 10 वर्षांपासून पुस्तक पेटी हा अभिनव उपक्रम राबवला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातल्या किमान 15,000 विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या विद्यादीप बालगृहातून मुली निघून गेल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणी चौकशीचे तसंच दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. 30 जून रोजी या मुली बालगृहातून निघून गेल्या होत्या. त्यापैकी 8 मुली सापडल्या आहेत. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या 41 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार या संस्थांना नोटीस देऊनही 60 दिवसात समाधानकारक उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात 1 जुलैपासून 90 दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कौटुंबिक वाद, ग्राहक तक्रारी, कर्ज वसुली यासारखी प्रकरणं विशेष प्रशिक्षितांच्या मध्यस्थीद्वारे सोडवण्यात येत आहेत. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा करणं आणि न्यायप्रक्रियेवरील ताण कमी करणं या उद्देशानं ही मोहीम राबवली जात आहे. राज्यातले अंशतः अनुदानित शिक्षक आजपासून 2 दिवस राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करणार आहेत. अंशतः अनुदानित शाळांना लागणाऱ्या निधीची तरतूद राज्य सरकारनं पुरवणी मागण्यांमध्ये न केल्यामुळे हा बंद पाळण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातून अनेक शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहेत. जालना जिल्ह्यात अंबड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ पाचोड रोडवर मालवाहू ट्रक आणि दुचाकी अपघातात ट्रकखाली चिरडल्यानं आजीसह 1.5 वर्षाच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळी हा अपघात झाला. मृत दोघेजण पैठण तालुक्यातल्या दावलवाडी इथले रहिवासी आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल जळगाव रस्त्यावरची सुमारे 250 अतिक्रमणं काढून टाकण्यात आली. दरम्यान अतिक्रमणं काढलेल्या जालना रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी झाली आहे. या भागात सर्व्हिस रोडसाठी मोजणीचं काम हाती घेतलं असल्याची माहिती MIDCचे विभागीय अधिकारी अमित भामरे यांनी दिली. नांदेड शहरासह भोकर, वसमत आणि तेलंगणा राज्यात चोरीच्या मोटरसायकल आणि पिस्तूल वापरून घरफोडी, दुचाकी चोरी तसंच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. या टोळीतल्या 7 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटनेतला 6,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे घराची पडझड होऊन काही झाडं उन्मळून पडली तसंच घर आणि गोठ्यांवरचे पत्रे उडाले. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्यानं धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात 43,882 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 57% वर गेला आहे. दरम्यान मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात लवकरच शासकीय नोकरीत मेगाभरतीची मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा. गृह तसंच मराठी भाषा विभागासह 8 विभागांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. आणि छत्रपती संभाजीनगर इथला श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार अंबाजोगाईचे अभिजित जोंधळे यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.